इब्री लोकास पत्र अध्याय 13। ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधू व भगिनीसारखी प्रीती करा। पाहुणचार करण्याचे विसरू नका। असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे। तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा। तुम्हीही देहात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा। सर्वांनी लग्नाचा आदर करावा व वैवाहिक अशुद्धता असू नये, कारण जे व्याभिचारी व विषय वासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील। आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना, कारण देवाने असे म्हटले आहे,
मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही।
म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो,
देव माझा सहाय्य करता आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार।
ज्यांनी तुम्हाला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा, त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पहा आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा। येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुगे सारखाच आहे। निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका। अन्नाच्या विधीने नव्हे तर देवाच्या कृपेने आपली हृदये बळकट केलेली फार बरी, कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही। ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे। यहुदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्र स्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात, परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात। म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दुःख सोसले। म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ, कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्य काळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत। तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करूया, म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊया आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका, कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो। आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा। ज्यांना हिशेब द्यावायचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात। त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे। आमच्यासाठी प्रार्थना करा। आमची सत्सद्विवेक बुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे, आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे। मी तुम्हाला विनंती करतो की देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा। ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा म्हणजे आपल्या लोकांचा मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले, त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो। त्याला युगानुयुगे गौरव असो, आमेन। बंधुजन हो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हाला करतो। आपला बंधू तिमोथी हा तुरुंगातून सुटला आहे। जर तो लवकर माझ्याकडे आला तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल। तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा। इटली येथील सर्वजण तुम्हाला सलाम सांगतात। देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन।